काठी बंगला हो माझ्या विटूचा हाय, चंद्रभागे काठी बंगला हो माझ्या विटूचा हाय,
चंद्रभागे काठी बंगला हो माझ्या विटूचा हाय, चंद्रभागे काठी बंगला हो माझ्या
विटूचा हाय। हा बंगला कुठचा हो? आपण आषाढी कार्तिकी एकादशीला कुठे जातो बुवा? पंढरपूरला। तो हा विटूरायाचा बंगला, नाहीतर बुवा नेहमी म्हणताय वंडरफुल वंडरफुल। बुवा वंडरफुल नाही रे बाबा, ते पंढरपूर आहे पंढरपूर, नाहीतर या लोकरे बुवांचा बंगला पूर्ण घडला आहे, पण तो अपूर्ण आहे, अजून त्याला शिडी लागायची बाकी आहे। आणि हा बंगला कुणी बांधला बुवा? तर आमच्या सर्व संतांनी बांधला, भक्तिभावाच्या बंगल्यात राहते रघुमान,
राहते रघुमान,
राहते रघुमान,
राहते रघुमान।
तो बंगला सोडून विठुराया पुंडलिका भेटी,